पहिले थेसलनिका करास पत्र अध्याय 4। बंधूंनो, मला आता तुम्हाला काही इतर गोष्टींविषयी सांगायचे आहे। प्रभू येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही तुम्हाला विनंती करतो व बोध करतो की देवाला कसे संतोष व्हायचे याचे शिक्षण तुम्हाला आमच्याकडून जसे मिळाले तसे तुम्ही खरोखरच जगत आहात आणि तुम्ही ते जास्तीत जास्त करा। कारण तुम्हाला हे माहीत आहे की प्रभू येशूच्या अधिकाराने कोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या होत्या आणि हेच देवाला पाहिजे आहे। तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे। तुम्ही जारकर्मापासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे। त्याची अशी इच्छा आहे की तुम्हातील प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर ताबा मिळवण्यास शिकावे आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही, त्या विदेशी लोकांप्रमाणे काम वासनेने नव्हे। त्याची ही सुद्धा इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने आपापल्या बंधूचा या बाबतीत गैरफायदा घेऊ नये। कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की प्रभू या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे। कारण देवाने आम्हाला अमंगळ जीवनासाठी नव्हे तर शुद्ध जीवनासाठी बोलाविले होते। म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो। आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही। कारण एकमेकावर प्रीती करावी असे देवानेच तुम्हाला शिकविले आहे। आणि हे खरे पाहता जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासे दुनियाभर प्रीती करीत आहात। परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हास कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा। आम्ही तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची आणि आपल्या स्वतःच्या हातांनी काम करण्याची इच्छा करा। यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये। बंधूंनो, तुम्हाला हे माहीत असावे अशी माझी इच्छा आहे। जे मेलेले आहेत अशांसाठी इतरांसारखे दुःख करू नये, कारण इतरांना आशा नाही। कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसे देवही येशूबरोबर त्याच्यावर येशूवर विश्वास ठेवून मेलेले आहेत त्यांना त्याप्रमाणे परत जिवंत करील। आता आम्ही जे तुम्हाला सांगत आहोत तो एक संदेश आहे। जे आम्ही जिवंत आहोत ते आम्ही प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेपर्यंत तग धरू। जे मेलेले आहेत त्यांच्या अगोदर आम्ही निश्चितच जाणार नाही। कारण जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या करण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील। मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर ढगात वर घेतले जातील आणि अशा प्रकारे आम्ही प्रभूबरोबर सदा सर्व काळ राहू। म्हणून या शब्दांनी एकमेकाचे समाधान करा।